श्रोतेहो नमस्कार. उपासना कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपणा सर्वांनाच ठाऊक आहे की आमच्या या कार्यक्रमातून बायबल, की जे परमेश्वराचं जिवंत वचन आहे, त्यातील वचनांद्वारे आम्ही आपल्याशी संवाद प्रस्थापित करत असतो. संवाद म्हणजे काय? तर एकानं दुसऱ्याशी केलेला वार्तालाप होय. मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. एक दुसऱ्याशी संवाद केल्यानंच आपल्याला समाधान प्राप्त होत असतं. आणि आता देवाचं वचन म्हणजे काय? तर परमेश्वरानं मानवाशी केलेला संवादच. हा संवाद का बरं महत्वाचा आहे? परमेश्वर मानवाशी का बरं संवाद साधू इच्छितो? परमेश्वरही मनुष्याशी संवाद करण्यास उत्सुक असतो, कारण त्यानेच आम्हाला आपल्या स्वरूपामध्ये, प्रतिमेमध्ये निर्माण केलेलं आहे. आणि जोपर्यंत हा संवाद परमेश्वर आणि मनुष्यामध्ये साधल्या जात नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनाला गती मिळत नाही, समाधान मिळत नाही. तर श्रोते हो, त्याच परमेश्वराच्या वचनातून म्हणजे बायबलच्या योएल नावाच्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहेत श्रीमती रोशना पिटर. थेट परमेश्वराशी त्याच्या वचनातून संवाद साधण्याअगोदर ऐकूया हे एक सुंदरसं भक्तिगीत.
श्रोत्यांनो, मला डॉक्टर अभिषेक प्रभाकरराव कल्लूरकर ह्यांच्याकडून पत्र प्राप्त झालेलं आहे, जे त्यांनी औरंगाबाद ह्या ठिकाणाहून लिहिलेलं आहे. हे म्हणतात की आम्ही उपासना कार्यक्रम नित्यपणे ऐकत आहोत. आणि देवाची कृपा आहे की त्यानेच मला अपघातातून वाचवून नवीन जीवन दिले आहे. ही जिवंत साक्ष माझ्या जीवनात निर्माण केली आहे. खरंच आपला प्रभू दयाळू, कृपाळू आणि कनवाळू देव आहे. मने आणि अंतकरणे बदलणारा देव आहे. मी माझ्या मोठ्या बंधूच्या विवाहाबद्दल आणि समस्येविषयी आपणाला कळविले होते. प्रभूला मान महिमा आणि गौरव असो, कारण त्याने आमची प्रार्थना ऐकली आहे आणि उत्तर दिले आहे. आणि माझ्या भावाचा विवाह संपन्न झालेला आहे. खरंच प्रभू किती चांगला आहे. तो आपल्या दासांची विशेष काळजी घेतो. तो त्यांच्या सर्व गरजा आणि मागण्या ओळखून आहे. मागण्या अगोदरच तो देणारा देव आहे. आकाश आणि कपाटे उघडून तो आपल्या विपुल आशीर्वादाने आम्हाला तृप्त करतो. कृपया माझ्या कुटुंबातील लोकांसाठी प्रार्थना करावी की त्यांचे सुद्धा तारण व्हावे आणि त्यांना सुद्धा ख्रिस्ताची ओळख पटावी. डॉक्टर अभिषेक कलुरकर, आम्ही आपल्या पत्राबद्दल आपले आभारी आहोत. ज्या प्रार्थना विनंत्या आपण लिहून पाठवलेल्या आहेत त्यासाठी आम्ही प्रार्थनेत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की देव त्याच्या योग्य समयी आमच्या प्रार्थनांची उत्तरे देईल आणि आपली मदत करेल. प्रभू आपणाला आशीर्वाद देव. श्रोत्यांनो, ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 सर्व सेनाधीश परमेश्वर पित्या, तुझ्या पवित्र समक्षतेमध्ये आम्ही नम्र अंतकरणाने येत आहोत. तू आम्हाला ही संधी लाभू दिलीस, आम्ही तुझे आभारी आहोत. आज प्रभू जेव्हा आम्ही तुझं वचन ऐकणार आहोत, वाचणार आहोत, तेव्हा तू आमचं मार्गदर्शन कर. आम्हाला तू बुद्धी पुरव, जेणेकरून हे वचन आम्ही समजून घ्यावे. पवित्र बापा, येणाऱ्या सर्व बाधांना तू दूर ठेव. आमचं लक्ष तुझ्याकडे केंद्रित असू दे. आमची प्रार्थना आहे त्या सर्व लोकांकरिता जे आज संकटात आहेत, दुःखात आहेत, तू त्यांचे अश्रू पुसून काढ, त्यांना त्या संकटामधून तू सोडेव. जे प्रभू बेरोजगार आहेत त्यांना तू नोकरी लागू दे. त्यांची आर्थिक परिस्थिती तुला ठाऊक आहे. अनेक आहेत जे आर्थिक रूपाने इतके गरीब आहेत की त्यांना एक वेळचे भोजन सुद्धा मिळत नाही. तू अशा सर्वांवर दया कर. आमची प्रार्थना आहे की जे शरीराने दुर्बळ आहेत, ज्यांना विभिन्न आजार आहेत, त्यांना तू स्पर्श कर, आरोग्य दे. मोठ्या विश्वासाने अनेकांनी प्रभू तुझ्याजवळ प्रार्थना केलेली आहे. तू त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांना तू आरोग्य पुरेव. आत्मिक रूपाने सुद्धा त्यांना तू आरोग्य पुरेव. आजचं वचन आम्ही जेव्हा ऐकत आहोत, तू आमच्या सोबत हो, आम्हाला आशीर्वादित कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना मागितली आहे म्हणून तू ऐक. आमेन. श्रोत्यांनो, जुन्या करारातील योएल संदेशाच्या पुस्तकाचा आपण अभ्यास सुरू केला आहे. मागच्या कार्यक्रमात आपण या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पना व यातील संदेशाची काही ठळक वैशिष्ट्ये पाहिली. आपण पाहिले की योएल यहुदी लोकांना एका अशा घटनेविषयी विचारत आहे की जी पूर्वी कधी घडली नाही व जी कधी ऐकिवात नव्हती, आणि ही घटना भयंकर व अस्वस्थ करणारी आहे. योएल ह्याच्या पहिल्या अध्यायातील चौथे वचन आता आपण वाचूया. योएलचे पुस्तक पहिला अध्याय आणि चौथे वचन. जे नाक तोड्याने सोडले ते टोळाने खाल्ले आहे, आणि जे टोळाने सोडले ते कुसरुडाने खाल्ले, आणि जे कुसरुडाने सोडले ते घुल्याने खाल्ले आहे. श्रोत्यांनो, नाक तोडा, टोळ, कुसरुड व अधाशी हे सर्व विध्वंस करणारे, अगदी नाश करणारे असे कीटक आहेत. आणि टोळ मोठ्या थव्याने येतात आणि काही मिनिटांच्या अवधीतच जमिनीवर दिसणारी सर्व हिरवळ फस्त करतात. योएलने हे सांगण्याचा येथे प्रयत्न केला आहे की जमिनीवर जे काही हिरवे म्हणून वाढले किंवा उगवले त्याला टोळधाडीने अगदी फस्त करून टाकले. एका कीटकाने जे खाऊन मागे ठेवले ते दुसऱ्याने फस्त केले. अशा प्रकारे त्यांनी सर्वच हिरवळीचा फडशा पाडला. त्यांच्या तडाख्यातून काही सुटले नाही. अनेकदा असली नैसर्गिक आपत्ती आमच्यावर येते आणि ती आम्हाला अगदी हताश व निराश करून सोडते. पण अनेकदा आमच्या वैयक्तिक जीवनातल्या घटनाही एकानंतर एक टोळधाडीसारख्या येऊन आमचे जीवन उद्ध्वस्त करू पाहतात. संकटांची मालिका त्या टोळ, कुसरूड व धुल्यांच्या मालिकेप्रमाणे सुरू होते आणि एकानंतर एक असे आधाराचे सर्व खांब कोसळू लागतात.
असं वाटतं की हा सर्व झंझावाती टोळधाडीने संपूर्ण जीवन फस्त केले तर मागे काय उरेल? श्रोत्यानो, योएलच्या पुस्तकातील हे टोळधाडीचे वर्णन देवाच्या न्यायदंडाचे प्रतीक आहे आणि आमच्या जीवनातही तो एकानंतर एक अशी संकटे येऊ देतो, कारण आम्ही त्याच्या सन्निध यावे अशी त्याची इच्छा असते. जोपर्यंत आमच्या सुखासीन जीवनाला संकटाचे गालबोट लागत नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या निर्माणकर्त्या देवाची आठवण येत नाही आणि त्याच्याजवळ जी खरी शांती व खरे व सार्वकालिक जीवन आहे त्याकडे आम्ही येत नाही. ही मानवी जीवनाची एक दुर्दैवी सत्यस्थिती आहे की संकटे समोर आल्याशिवाय आम्हाला आमच्या निर्माणकर्त्याकडे यावेसे वाटत नाही. योएल संदेष्ट्याच्याद्वारे देवाने दक्षिणेकडील राज्यातल्या यहुद्यांना धोक्याची सूचना दिली. पुढील काळामध्ये देवाचा जो न्यायदंड त्यांच्यावर उगारला जाणार होता त्याचे टोळ, कुसरूड व घुले हे एक प्रतीक होते. योएलने या लोकांना देवाच्या क्रोधाचा दिवस कसा असणार आहे त्याची चांगली कल्पना या संदेशांमधून दिली आहे. आता या संदेशाच्या पुढील घटनांविषयी मी काही सांगणार आहे. योएलने स्थानिक घटनांपासून आणखी पुढे जाऊन भविष्यातल्या घटनांविषयी काही सांगितले आहे, पण त्या क्रोधाच्या दिवसाची सुरुवात मोठ्या संकटाच्या काळाने होणार आहे. दृष्टांतातल्या चार घोडेस्वारांच्या आगमनाने ही सुरुवात होणार आहे. त्यांच्या आगमनाने खोटी शांती सर्वत्र पसरेल, मग युद्धास सुरुवात होईल, त्यानंतर दुष्काळ येईल आणि मग मृत्यूचा घोडेस्वार येईल. मोठ्या संकटाच्या काळात टोळधाड येणार नाही तर त्याहीपेक्षा आणखी भयानक असलेले संकट येईल आणि ते संकट संपूर्ण जगाला व्यापून टाकेल आणि येशू ख्रिस्त या पृथ्वीवर त्याचे राज्य प्रस्थापित करायला येईल तेव्हा या सध्याच्या जगाचा पूर्ण नाश झालेला असेल. आपण आता योएलचे पुस्तक पहिला अध्याय आणि पाचवे वचन वाचूया. तो म्हणतो, अहो मध्य प्यान्नव, जागे व्हा आणि रडा. द्राक्षरस पिणाऱ्यांनो, तुम्ही सर्व नव्या द्राक्षरसाकरिता विलाप करा, कारण तो तुमच्या तोंडचा काढून घेतला आहे. देशावर टोळधाड आली की प्रथम ती द्राक्षवेलांचा फडशा पाडणार होती आणि मध्य पिणाऱ्याकरिता द्राक्षरसाचे उत्पादन काढले जाणार नव्हते. या वचनावरून दिसून येते की इस्रायलाच्या घोर पतनाआधी त्यांचे मोठे पाप अति मद्यपान हे होते. मद्याच्या नशेत राहणाऱ्या लोकांना स्वतःच्या आध्यात्मिक स्थितीची जाणीव तर नव्हतीच, पण आपल्या राष्ट्रीय व सामाजिक परिस्थितीचीही जाणीव होती. परंतु आता त्यांना आपल्या नशेतून जागे होणे आवश्यक होते, कारण ज्या गोष्टीमुळे ते नशेत राहत होते तीच नेमकी त्यांच्यापासून काढून घेतली जाणार होती. आमच्या देशात श्रोत्यानो व समाजातही आज दारूबाजी करणाऱ्यांची संख्या कमी नाही. उच्चभ्रू व मध्यमवर्गीय लोकांमध्ये मद्यपान थोड्याफार प्रमाणात केल्या जाते आणि आणखी खालच्या दर्जाच्या समाजात मद्यपानाने हैदोस घातलेला दिसतो. रस्त्यांवरचे अपघात आणि कुटुंबे उद्ध्वस्त होणे यामागे बऱ्याच प्रमाणात अतिरेकी मद्यपान हे कारण असते. अनेक लोक आपले सध्याचे दुःख विसरण्याकरिता मद्याचा आश्रय घेतात खरे, पण शेवटी ते दारूचे गुलाम बनून आपल्या दुःखात अधिक भर घालून घेतात. आमच्या ओळखीचा एक पत्रकार आहे, तो आपल्या कामाच्या बाबत अगदी दक्ष असे, परंतु एका रिक्षा अपघातात त्याने आपली पत्नी व एकुलती एक मुलगी यांना गमावले. त्यांचे दुःख विसरण्यासाठी त्याने दारूचा आश्रय घेतला, पण त्या दारूमुळे त्याला नोकरी सोडायची वेळ आली. असली अगणित उदाहरणे आम्हाला देता येतील. मद्यपान हे विलासाचेही एक लक्षण आहे. योएल देशातल्या विलासी लोकांना सांगत आहे की एक दिवस त्यांचा सर्व विलास, त्यांचे ऐश्वर, त्यांचा ऐशाराम सर्व काही त्यांच्यापासून काढून घेतले जाणार आहे. तसे होण्यापूर्वी त्यांनी जागे व्हावे आणि आपल्या यहोवा देवाकडे पश्चतापी अंतकरणाने वळावे, त्यामुळे कदाचित त्यांच्यावर यू घातलेला देवाचा क्रोध दूर होईल. पहिल्या अध्यायाच्या सहाव्या वचनात सांगितले आहे, माझ्या देशावर असंख्य व बळकट लोक आले आहेत, त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे आहेत, त्या सिंहणीचे सुळे आहेत. येथे टोळ हे आक्रमण करणाऱ्या क्रूर सैन्याचे प्रतीक आहेत. जसे टोळ मोठमोठ्या झुंडी करून येतात आणि सर्व हिरव्या वनस्पतीवर धाड घालून त्यांना निष्पन्न करतात, त्याप्रमाणे एखादे शक्तिशाली सैन्याचे अकस्मात आक्रमण त्यांच्या देशाला ओसाड करून टाकणार आहे असे योएल यहूद्यांना सांगत आहे. योएलचे पुस्तक पहिला अध्याय आणि 7व्या वचनात आपण वाचतो, त्यांनी माझ्या द्राक्ष वेलाची नासधूस केली आहे, माझ्या अंजिराच्या झाडांच्या ढलप्या काढल्या आहेत, सोलून सोलून त्यांनी त्याची साल काढून टाकली आहे आणि त्याच्या फांद्या पांढऱ्या झाल्या आहेत. टोळ अंजिराच्या झाडाला अगदीच नष्ट करू शकतात. योएल आपल्या देशवासियांना त्यांच्यावर येणाऱ्या भयंकर स्थितीची पूर्वसूचना देत आहे. तो पुढे 8व्या वचनात लिहितो, तरुण स्त्री गोंधाट नेसून आपल्या तरुणपणच्या पतीकरिता शोक करीते तसा शोक करा. श्रोत्यानो, द्राक्षवेली, अंजीर व जैतुनाची झाडे या सर्व गोष्टी यहूद्यांना अतिशय प्रिय असलेल्या गोष्टी आहेत आणि त्यांच्या देशाचा नाश करण्यात येईल तेव्हा त्यांच्याकरिता मौल्यवान व प्रिय असलेल्या सर्व गोष्टींचा त्यांच्या डोळ्यात देखत नाश होणार आहे. म्हणून एखादी तरुण विधवा आपल्या पतीकरिता जसा आकांत करेल, शोक करेल, तसा यहूद्यांनी शोक करावा असे योएल त्यांना सांगत आहे. तरुण विधवेच्या मनस्थितीची तुम्ही कधी कल्पना केली आहे का? तिची असहायता, तिचा एकाकीपणा, तिचा विरह आणि तिचे दुःख अपरिमित असते. वैधव्याने प्राप्त झालेले तिचे नुकसान कधी न भरून निघणारे असते आणि तिचे गेलेले सौख्याचे दिवस तिला परत कधी मिळणार नसतात. अशा भयंकर वेदनांच्या जाणीवेने ती जसा शोक करते तसा शोक तुम्ही करा असे योएल आपल्या लोकांना सांगत आहे. ख्रिस्ती मंडळीवर अशी कटू प्रसंगे येण्याची वेळ फार दूर राहिली नाही. योएलने सांगितले जसे अपार दुःख, कष्ट व वेदना आम्हावर येतीलही, पण त्यासाठी आम्ही स्वतःची काय तयारी केली आहे? ख्रिस्ताच्या नावाकरिता आमचा छळ होईल तेव्हा त्या छळाविषयी आमचा प्रतिसाद कसा असेल? जशी आम्ही आमची वस्त्रे बदलतो तसे त्यावेळेस आम्ही आमचा ख्रिस्ती विश्वास सोडून दुसरा एखादा विश्वास परिधान करू काय? या विचाराने जीवाचा थरकाप होतो, कारण ख्रिस्ती विश्वासाला नाकारणे म्हणजे ख्रिस्ताने देव केलेली पाप क्षमा व सार्वकालिक जीवन नाकारणे आणि सार्वकालिक मरणदंड पत्करणे आहे. आजच वेळ आहे श्रोत्यांनो की या आगामी घटनांची जाणीव ठेवून आम्ही आमचे देवाबरोबरचे संबंध सुरळीत करावेत. संकटाच्या छळाच्या काळात आम्हाला त्याच्यापासून सामर्थ्य प्राप्त होत राहील याची खात्री करून घ्यावी. योएल यहूद्यांना पहिल्या अध्यायाच्या 9व्या वचनात लिहितो, परमेश्वराच्या मंदिरात अन्नार्पण व पेयार्पण ही येण्याची बंद झाली आहेत. परमेश्वराची सेवा करणारे याजक शोक करीत आहेत. त्या काळामध्ये संपूर्ण देशाचे अर्थकारण कोसळल्यामुळे देवाच्या मंदिरात नेहमीचे अन्नार्पण व पेयार्पण येणे बंद होणार होते. देशाची ही पराकोटीची दैन्यावस्था पाहून मंदिरात देवाची सेवा करणारेही शोक करणार होते. श्रोत्यानो, ख्रिस्ती मंडळीच्या छळाचा काळ येईल तेव्हा अनेक जण विश्वासातून मागे वळतील आणि उपासना मंदिरे बंद पडतील आणि जे प्रामाणिकपणे देवाची सेवा करतात त्यांना शोक करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. काय तुम्ही या सर्व शक्यतांचा गंभीरपणे विचार केला आहे? आम्ही ख्रिस्ती लोकांनी देवाच्या वचनाच्या गांभीर्याकडे अगदी दुर्लक्ष केले आहे. ते किती मौल्यवान आहे याची जाणीव आम्ही बाळगत नाही. ख्रिस्ताला अनुसरण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्यापैकी अनेक जण करीत नाहीत. ख्रिस्ताचे नाव धुळीत मिळविण्यास आपण कारणीभूत आहोत याची ते जाणीव ठेवत नाहीत आणि या सर्व वर्तनाचा हिशोब आम्हाला ख्रिस्तासमोर द्यायचा आहे. पण तेव्हा देवाच्या क्रोधाला टाळणे आमच्याकडून शक्य होणार नाही. पुढे 10व्या वचनात म्हटले आहे, शेताचे रान झाले आहे, भूमी रुदन करीत आहे, कारण पिकाचा नाश झाला आहे, नवा द्राक्षारस आटला आहे, तेल क्षय पावले आहे. यहुदी लोकांचा नेहमीचा आहार आता कठीण होऊन बसणार होता आणि त्यांची भूमीही शोक करणार होती. यहुदी लोक व त्यांची भूमी यांच्यामध्ये एक अतूट असे नाते आहे आणि त्यांच्या वर्तनाचा थेट परिणाम जमिनीच्या उत्पादनावर होत असे. कारण देवाने जेव्हा त्यांच्याशी या देशाबाबत करार केला तेव्हा त्यांना स्पष्ट सांगितले होते की त्यांच्या भूमीचे उत्पादन पिकांविषयीचा आशीर्वाद त्यांच्या आज्ञापालनावर अवलंबून आहे. योएलने त्यांना पूर्वसूचना देऊन सांगितले की येत्या काळामध्ये त्यांचा पिकावरील आशीर्वाद त्यांच्यापासून काढून घेतला जाईल व त्यांची भूमीही त्यामुळे शोक करेल. पहिला अध्याय 11-12 वचनांमध्ये योएल लिहितो, पहिला अध्याय 11-12 वचने वाचूया. शेतकऱ्यांनो निराश व्हा, द्राक्षीचे मळे करणाऱ्यांनो गहू व नवस याकरिता विलाप करा, कारण शेताचे पीक नष्ट झाले आहे, द्राक्षीचा वेल वाळला आहे, अंजिराचे झाड कोमेजून गेले आहे, डाळिंब ताड व सफरचंद अशी सर्व झाडे सुकून गेली आहेत, मानव जातीचा आनंद आटला आहे. श्रोत्यांनो माणसाला फक्त दोन वेळचे अन्न असले म्हणजे पुरेसे होत नाही, किंवा असे म्हणता येईल की त्याच्याजवळ पाव असेल तर त्याला मस्का हवाच असतो. आणि देवाने आपल्या विपुल कृपेला अनुसरून माणसासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ दिले आहेत, त्याच्या स्वास्थ्याला सुरक्षित राखणारी फळे व भाज्या दिल्या आहेत, त्याच्या चेहऱ्याला टवटवीतपणा आणणारे तेल दिले आहे, शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेली औषधी गुणांची कंदमुळे व वनस्पती त्यानेच दिल्या आहेत. या सर्व आशीर्वादांसाठी तुम्ही कधी देवाचे आभार मानले आहेत काय? काळ्याशार मातीतून किंवा लाल मातीतून पिवळे धमक पीक कसे येते आणि ते आम्हाला शक्ती देते याचे तुम्ही कधी नवल केले आहे काय? आणि त्यासाठी कधी तुम्ही देवाचे गौरव करून आभार मानले आहेत काय? हे सर्व देवाने स्वतःच्या गौरवासाठी व आमच्या हितासाठी निर्माण केले आहे याची जाणीव आम्ही कधीच ठेवत नाही. मग परमेश्वर आमच्यावर दुष्काळ येऊ देतो तेव्हाही त्याच्या कृपेची जाणीव ठेवून स्वतःच्या कृतज्ञतेबद्दल पश्चाताप करण्याऐवजी आम्ही त्याला दोष देतो. देवाकडून आलेल्या संकटामुळे त्याला दोष देणे सोपे आहे, पण आम्ही त्याची कारणे शोधायला हवी आहेत. आता 13 वचन वाचूया. याजक हो गोणताट लेऊन शोक करा, वेदीची सेवा करणाऱ्यांनो विलाप करा, माझ्या देवाच्या सेवकांनो या गोणताटावर पडून रात्र घालवा, कारण तुमच्या देवाच्या मंदिरात अन्नार्पण व पेयार्पण येण्याचे बंद झाले आहे. योएल आपल्या देशातल्या याजकांना शोक करण्यास सांगत आहे. त्यांना त्यांची सेवा करणे अशक्य होऊन बसले कारण कोणत्याही प्रकारची अर्पणे आणण्याची आर्थिक ताकद लोकांमध्ये राहिली नव्हती. देशात कोणतेही धनधान्याचे उत्पन्नच राहिले नव्हते, तर लोक धार्मिक विधींकरिता अर्पणे कोठून आणणार? वास्तविक देवाला या धार्मिक विधींपेक्षा लोकांच्या अंतकरणाच्या अर्पणाची अपेक्षा आहे. त्याला देहाची सुंता नको तर हृदयाची सुंता हवी आहे. त्याला नियमित मंदिरात जाणे नको आहे तर खऱ्या अंतकरणाने नम्र होऊन विश्वासाने केलेले आज्ञापालन हवे आहे. श्रोत्यानो आपण आताच वाचलेल्या वचनांमध्ये परमेश्वर यहुदी लोकांना काहीतरी वेगळे करायला सांगत आहे. त्याने पूर्वी कधीही त्यांना असे करायला सांगितले नव्हते. त्याने त्यांना मोशेद्वारे नियमशास्त्र दिले, सणाचे दिवस नेमून दिले आणि त्यांनी देवासमोर लांब दुखी चेहरा करून येऊ नये असे त्याने त्यांना निक्षून सांगितले. लोकांनी आपल्या मंदिरात आनंद करीत आनंदित हृदयाने प्रवेश करावा अशी देवाची इच्छा होती. आजकाल आमच्या मंडळांमध्ये आनंदाचे वातावरण नसते, सभासदांच्या चेहऱ्यावर एखादी स्मितरेषाही नसते. देवाला अशा निर्विकार हृदयाची अपेक्षा नाही. देवाने या लोकांना हे पहिल्याने सांगितले की त्यांनी शोक करावा, त्यांनी गोणताट नेसून राखेत बसावे. परंतु पूर्वी त्याने त्यांना सांगितले होते की त्यांनी त्याच्या समक्षतेत आनंदाने यावे. या परिवर्तनाचे कारण म्हणजे या देशाचे पाप. आज त्याच कारणामुळे लोकांमध्ये खरा आनंद उरलेला नाही. आनंद मिळविण्यासाठी वाटेल ते प्रयोग ते करतात, परंतु श्रोत्यांनो आज खरा आनंद लोकांच्या जीवनात नाही. योएल संदेष्ट्याच्याद्वारे परमेश्वराने एक वेगळा संदेश यहुदी लोकांना दिला होता. 14 वचनात योएलद्वारे परमेश्वर त्यांना सांगत आहे, 14 वचन वाचूया. उपासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा, तुमचा देव परमेश्वर याच्या मंदिरात वडिलास व देशात राहणाऱ्या सर्वांस जमवा व परमेश्वराला आरोळी मारा. या संदेशामध्ये परमेश्वराने या लोकांना उत्सव साजरा करायला नाही तर शोक करायला सांगितले आहे. लोकांनी एकत्र येऊन परमेश्वराची आळवणी करण्याचा आदेश त्यांना देण्यात आलेला आहे. परमेश्वराला या संकटाच्या दिवसात त्यांनी शोधावे, त्याचे सहाय्य मागावे, त्याच्यासमोर स्वतःला नम्र करावे, हेच त्यांना या वचनातून सांगण्यात आले आहे. श्रोत्यानो, हा संदेश आमच्या ख्रिस्ती मंडळांना, आम्हातील प्रत्येकाला लागू पडतो. आज आमच्या मंडळांची सर्वच बाबतीत दयनावस्था आहे. आमचे तरुण देवापासून दूर गेलेले आहेत. आज पाप भयंकर प्रमाणात वाढलेले आहे. आम्ही नम्रभावाने व अनुतप्त हृदयाने परमेश्वराकडे वळावे, येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करावा, पवित्र आत्म्याला आमच्या जीवनात कार्य करू द्यावे, याला पर्याय नाही. आज आम्हाला पश्चतापी अंतकरणाने ख्रिस्ताजवळ यायचे आहे, जेणेकरून ह्या कठीण दिवसात सुद्धा आम्हाला परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत आणि आम्ही सार्वकालिक जीवनाचे जे आश्वासन आहे ते कायम ठेवावे. ज्यांनी ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे त्यांनी परमेश्वराजवळ ही प्रार्थना करावी की प्रभू, अशा छळाच्या काळात सुद्धा तू आम्हाला विश्वासामध्ये कायम ठेव, आम्ही तुझ्यापासून दूर जाऊ नये म्हणून तू आमची मदत कर. आणि ज्यांनी अद्यापही ख्रिस्ताला जीवन दिलेले नाही, त्याला तारणारा म्हणून स्वीकारलेले नाही, तेव्हा त्यांनी ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारावे. श्रोत्यानो, जर आपण ख्रिस्ताच्या उद्धार कार्याला स्वीकारणार नाही तर सार्वकालिक मरणाशिवाय आपणाला दुसरे काही मिळणार नाही. स्वर्ग, नरक, मरण, देवाचा न्याय ह्यांच्याविषयी विनोद करून हसून ह्या गोष्टींना टाळू नका. ह्या गोष्टी सत्य आहेत आणि परमेश्वराची आज इच्छा आहे की आपणातील प्रत्येकाने पश्चाताप करावा. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव.
उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या वचनातील योएलाच्या पुस्तकातून आपण ऐकत होतात. श्रोतेहो, या कार्यक्रमामुळे आपणही त्या जिवंत परमेश्वराशी संवाद प्रस्थापित करण्यास उत्सुक असाल, नाही का? कार्यक्रमाविषयी अधिक माहिती हवी असल्यास पत्राद्वारे आमच्याशी अवश्य संवाद साधावा. त्यासाठी पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.